हरे कृष्णा। तर आजच्या रविवारच्या कार्यक्रमात थांबा जरा ब्रेक घेतो। हरे कृष्णा। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हा रविवार तशी थोडी कसोटी आहे, कसोटी मॅच नव्हे, कारण गणपती सर्वांच्या घरी आहेत, थोडं पावसाळी वातावरण आहे, पण तरी पण आपण आलात, त्यामुळे आपले मी मनपूर्वक आभार मानतो। जसं गेल्या रविवारी सूचित करण्यात आलं होतं, तर उद्या अत्यंत पवित्र अशी तिथी आहे, ती म्हणजे राधाष्टमी। आणि आज राधाष्टमीची पूर्वसंध्या, आदला दिवस, त्यामुळे आपण आज आणि उद्या असे दोन दिवस राधाष्टमी, श्रीमती राधाराणी यांचं तत्व, त्यांची महिमा आणि विशेष करून त्यांची कृपा आपण कशी प्राप्त करायची याविषयी थोडी चर्चा करणार आहोत, थोडासा प्रयत्न करणार आहोत। कारण श्रीमती राधाराणींची महिमा आणि जे तत्व आहे ते फार सखोल आहे, म्हणून ते श्रीमद भागवतमच्या दशम स्कंधामध्ये त्याचं त्या लीलांचं वर्णन येतं। परंतु गुरु आणि वैष्णवांच्या कृपेनं जे पण आपण श्रवण केलंय त्यावरती आपण चर्चा करायचा प्रयत्न करू। श्रीमती राधाराणी आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, जसं आपल्या सर्व भक्तांनी जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हा जो ग्रंथ आहे, ज्याला आपण इस्कॉनमध्ये ते कृष्णा बुक किंवा कृष्णा ग्रंथ म्हणून, कृष्णा पुस्तक म्हणून प्रसिद्ध आहे, तर त्याच्या प्रस्तावनेत श्रील प्रभुपाद सुंदर रीतीने लिहितात की या कृष्णा ग्रंथावर राधा आणि कृष्ण यांचं सुंदर चित्र आहे। आणि त्यामध्ये श्रील प्रभुपाद थोडक्यात समजावून सांगतात की राधा आणि कृष्ण यांचं तत्व काय आहे। तर आपण भारताचे रहिवासी असल्यामुळे आपल्याला राधा कृष्ण यांच्याविषयी काही प्रमाणात माहिती आहे, पण बऱ्याचदा आपल्याला चुकीची किंवा अशी विकृत माहिती पण आढळते, माहिती असलेलं आढळतं। परंतु ज्यावेळी आपण अधिकृत गुरु वैष्णव आणि जे प्रामाणिक शास्त्र आहे याचा आधार घेतो, त्यावेळी आपल्याला राधा कृष्ण यांचं तत्व काय आहे ते समजायला सुरुवात होते। श्रील प्रभुपाद सांगतात की श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण, तसं पाहायला गेलं तर दोघे पण एकच आहेत, राधा आणि कृष्ण। जसं आपण बलराम पौर्णिमेला चर्चा केली की बलराम आणि कृष्ण हे एकच आहेत, बलरामजी आणि कृष्णाच्यात फरक काय आहे की दोघांचा वर्ण, दोघांचा रंग आहे तो मात्र वेगवेगळा आहे। तसंच भगवान श्रीकृष्ण यांचं जे स्त्री रूप ते म्हणजे श्रीमती राधाराणी। तर उद्या याची सविस्तर चर्चा होणार आहे, कारण उद्या राधाष्टमीची तिथी आहे, पण आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत की श्रीमती राधाराणी यांची व्यावहारिकरित्या आपल्याला कृपा प्राप्त कशी काय होऊ शकते आणि ती आपण कोणत्या विधीद्वारे प्राप्त करू शकतो। तर कृपया आपले भ्रमणध्वनी यांना शांत रसामध्ये ठेवावं, मोबाईल्सना स्विच ऑफ करावं। तर श्रीमती राधाराणी या भगवान श्रीकृष्णांच्या सर्वोच्च भक्त आहेत। चैतन्य चरितामृत या सर्वोच्च ग्रंथामध्ये त्याच्या तात्पर्यामध्ये, आदि लीलेच्या एका तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सुंदर रीतीने सांगतात की भगवंत वेगवेगळ्या कारणासाठी अवतरित होतात। बरोबर, सर्वांना प्रसिद्ध श्लोक पाठच आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, की दुर्जनांचा नाश, सज्जनांचं रक्षण आणि धर्माची पुनर्स्थापना या प्रमुख तीन कारणासाठी भगवंत अवतरित होतात। विशेष करून भगवंत या जगामध्ये अनेक सुंदर लीला करतात आणि बद्ध जीवांचं हृदय त्यांच्याकडे आकर्षित करतात, जेणेकरून आपला जो मूळ संबंध आहे भगवंतांप्रती तो पुनर्प्रस्थापित होईल आणि आपली भक्ती पुन्हा चालू होईल. आणि जे शाश्वत धाम आहे वैकुंठ धाम किंवा गोलोक धाम ते आपण प्राप्त करू शकतो. आणि या चैतन्य चरितामृत मध्ये प्रभुपाद लिहितात की भगवंत वेगवेगळ्या कारणासाठी लीला करण्यासाठी अवतार करतात. जसे त्यावेळी साक्षात अवतारी कृष्ण भगवंत श्रीकृष्ण म्हणून प्रकट झाले त्यावेळी त्यांनी अनेक असुरांचा वध केला, अनेक लीला केल्या, वामन देव आणि असे अनेक अवतार. परंतु ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या रूपात प्रकट होतात तो अवतार आहे तो बद्ध जीवांसाठी खूप लाभदायक असतो. आणि हे कसं, तर ते आज आपण त्यावर चर्चा करणार आहोत की भगवान श्रीकृष्ण हे आत्माराम आहेत. आत्माराम म्हणजे काय, जे स्वतःमध्येच आनंदी आहेत. या जगामध्ये आपल्याला आनंद हवा असेल तर आपल्याला रंकाळ चौपाटीवर यावं लागतं, आपल्याला टीव्ही बघावा लागतो, आपल्याला एखादी गाडी हवी असते, आपल्याला एक मोबाईल हवा असतो, म्हणजेच आपल्याला अनेक सोयी सुविधांवर अवलंबून राहावं लागतं. जर या सोयी सुविधा नसतील तर आपण आपल्या आनंदावर त्याचा परिणाम होतो. पण भगवंतांना तसं नाहीये. भगवंत हे स्वतःमध्येच आनंदी आहेत कारण ते सर्व आनंदाचे स्रोत आहेत. प्रेमसागर श्रीकृष्ण सर्व आनंदाचे भांडार ते आहेत. परंतु भगवंत स्वतःचा आनंद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या रूपामध्ये स्वतःचा विस्तार करतात आणि विशेष करून बद्ध जीवांना कृपा देण्यासाठी ते प्रकट होतात. आणि हे पण दाखवून देतात की या जगामध्ये जो आपला आनंद आहे जो आपण भोगायचा घ्यायचा प्रयत्न करतोय तो कसा सीमित आहे. म्हणजे समजा आपल्याला एखादा खायचा पदार्थ आवडतो तर तो आपण किती खाऊ शकतो, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. आमचे एक भक्त होते, भक्त बनायच्या पूर्वी त्याने असे बरेच रेकॉर्ड्स मोडायचे आणि ते एका हॉटेलमध्ये असे जायचे, त्यांचं हॉटेल ठरलेलं जिथे ते स्पर्धा लावायचे. त्या हॉटेल मालकाने नंतर भीती बसली तो आला की कारण अंदाज यायचा नाही किती स्वयंपाक करायचा. विशेष करून ते गोड पदार्थ खाण्यात एकदम तरबेज होते. गुलाबजामुन आपण 10-15 मॅक्झिमम खाऊ शकतो, ते तर किमान 25-50 खायचे. परंतु तुम्ही किती खाऊ शकता जास्तीत जास्त. एक अशी वेळ येते की आपण एखादा समजा आपलं क्षमता आहे 10 खायची, आपण 12 गुलाबजाम खाल्ले तर 13वा गुलाबजाम आपल्याला आनंद देऊ शकतो का. तोच गुलाबजाम पाहिल्यावर आपल्याला असं कंटाळा येतो, आपल्याला नको असं वाटतं, अजीर्ण होतं, बरोबर. तर या भौतिक जगातला आनंद हा सीमित आहे. म्हणून भगवंत प्रकट होऊन सांगतात की हे खरं भौतिक जीवन हे आपल्या आनंदाचं ठिकाण नाहीये कारण आपण वैकुंठातील मूळ हे ते आपलं वास्तविक ठिकाण आहे, ते आपलं खरं घर आहे. आणि म्हणून भगवंत हे सिद्ध करण्यासाठी पण या जगात अवतरित होतात. तर ज्यावेळी भगवंत अशा रीतीनं बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी भक्ताच्या रूपात प्रकट होतात तर तो जो भगवंतांचा अवतार आहे तो बद्ध जीवांना जास्त कृपा देतो किंवा बद्ध जीवांचा जास्त उद्धार करतो. श्रीमती राधाराणी तसं पाहायला गेलं तर आपली आध्यात्मिक माता आहे आणि राधाकृष्ण यांच्या लीला आहेत या आपल्या सीमित बुद्धीनं तोकड्या बुद्धीनं समजणं हे फार कठीण आहे. कारण जसं सुरुवातीला मी सांगितलं की कृष्ण ग्रंथाचं चित्र जे आहे सुरुवात राधाकृष्णाचं, त्या ठिकाणी प्रभुपाद लिहितात की जेव्हा पण आपण या जगामध्ये एखादा मुलगा आणि मुलगी, एखादा युवक आणि युवती यांना एकत्र पाहतो त्यावेळी संशय कल्लोळ, मनामध्ये आपला काही फार शुद्ध विचार येत नाहीत. तसंच ज्यावेळी आपण राधाकृष्ण यांना देखील पाहू त्यावेळी प्रभुपाद लिहितात तिथे की तुम्ही विचार कराल हा तरुण युवक आणि ही युवती कोण आहे. जी आपली बाह्य दृष्टी आहे तीच दृष्टी आपण अध्यात्मामध्ये पण घेऊन येतो आणि मग आपण अध्यात्मामध्ये पण आपले बरेच गैरसमज किंवा आपण कदाचित अपराध करू शकतो. म्हणून आध्यात्मिक तत्वज्ञान हे आपल्याला एका प्रामाणिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली आणि वैष्णवांच्या संगतीत समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी आपण बाह्य दृष्टीनं पाहतो की अरे बाहेरच्या जगात हे असे संबंध विकृत समजले जातात किंवा त्याला फार आदरानं पाहिलं जात नाही, परंतु ज्यावेळी आपण भागवत जे शुद्ध शास्त्र आहे त्यामध्ये पण राधा कृष्णांच्या लीलांचं वर्णन ऐकतो किंवा ज्यावेळी आपण अशी गाणी ऐकतो जी राधेवर रचलेली आहेत मराठीमध्ये हिंदीमध्ये, आणि त्याचा आपल्याला विकृत अर्थ वाटतो की अरे हे काय सामान्य युवक किंवा युवती यांच्या काही प्रणय संबंधाच्या विषयी काहीतरी माहिती आहे, परंतु तसं नाही आहे. त्याचा सर्वात मोठा पुरावा काय आहे, जे साधू संत राधा आणि कृष्ण यांच्या लीलांचं गुणगान करत आहेत ते स्वतः फार मोठे वैरागी आहेत, स्वतः फार मोठे ते विरक्त असे जीव आहेत. जसं महाभारतामध्ये भीष्मदेव आहेत जे अत्यंत वैरागी पुरुष होते, ते ब्रह्मचर्य आजीवन ब्रह्मचर्य भीष्म प्रतिज्ञा त्यांनी घेतली, असे भीष्मदेव भगवंतांच्या या रासलीलेचं गुणगान करतात. शुकदेव गोस्वामी जे साक्षात भागवताचे प्रमुख वक्ते आहेत ते तर अत्यंत विरक्त पुरुष आहेत. भागवतच्या स्कंदामध्ये वर्णन येतं गोदोहन मात्रेनं, गोदोहन मात्रेनं म्हणजे काय की जे गायीचं धार काढायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ ते एखाद्या गृहस्थाच्या घरी थांबायचे. ते पण दूध मिळतंय म्हणून नव्हे, त्या गृहस्थाचा आपण संग दिल्यामुळे त्या गृहस्थाचा उद्धार व्हावा, त्याला काहीतरी कृष्ण भक्ती मिळावी. आणि केवळ अत्यंत अनासक्त असे ते जन्मतःच, आधी ते गर्भातून बाहेरच नाही आले 16 वर्ष, कारण त्यांना ही जाणीव होती की हे जग दुःखालय आहे. आणि ज्या क्षणी ते गर्भातून बाहेर आले जन्म झाला त्यांचा ते थेट त्यांनी वनामध्ये प्रवेश केला, इतके ते वैरागी होते. आणि असे शुकदेव गोस्वामी भागवतामध्ये या रासलीलेचं आणि कृष्ण राधाराणी आणि गोपींचा जे संबंध आहे त्याचं वर्णन करतात. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की राधा कृष्ण यांच्या लीला समजणं किंवा समजायला सुरुवात देखील होणं हा फार गहन विषय आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना देखील याची जाणीव झाली की राधा कृष्णाचं प्रेम हे सर्वोच्च प्रेम आहे आणि ते प्रेम मिळाल्याशिवाय जीवांचा उद्धार होणार नाही, परंतु ते प्रेम समजण्याची पात्रता देखील जीवांमध्ये नाही आहे. आणि म्हणून साक्षात भगवान श्रीकृष्ण श्रीमती राधा राणींचा भाव घेऊन प्रकट होतात. हरे कृष्ण श्री राधा गोपीनाथ की, श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामय्या की, श्री रूपाद की जय. तर चैतन्य चरितामृत हा जो पवित्र ग्रंथ आहे याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं सविस्तर वर्णन आढळतं. श्री चैतन्य महाप्रभूंचं तत्व काय आहे, ते कोण आहेत आणि त्यांच्या अवताराचं कार्य काय आहे. ज्यावेळी आपण श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन कार्य समजून घेऊ, त्यांच्या अवतीर्णाचं कारण समजून घेऊ, त्यावेळी आपल्याला श्रीमती राधाराणीचं तत्व काय आहे ते समजेल. का? कारण श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य. चैतन्य महाप्रभू कोण आहेत, साक्षात राधा आणि कृष्ण यांचं एकत्रित स्वरूप आहेत. चैतन्य महाप्रभूंचं तत्व पण फार सखोल आहे, पण आज आपण सार रूपानं त्याच्यावर चर्चा करणार आहोत जेणेकरून आपण राधाराणींचं तत्व काय आहे ते योग्य रीतीनं समजू. म्हणजे उद्याच्या दिवसाची पण आपण पूर्वतयारी करत आहोत आणि राधाराणींची कृपा कशी प्राप्त करायची याविषयी पण आपण सांगत आहोत. तर श्री चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ते भक्ताच्या रूपात प्रकट झाले. आता त्यांच्या प्रकट होण्याची काही आंतरिक कारणं आहेत, काही बाह्य कारणं आहेत, पण प्रामुख्यानं त्यांचा अवतरणाचं कारण हे होतं, अंतरंग कारणामध्ये असं सांगितलं जातं की श्रीमती राधाराणी ही भगवान श्रीकृष्णांची सर्वोत्तम भक्त आहे, पण श्रीकृष्णांना एकदा एक कोडं पडलं. बरोबर, आता कोडी सोडवायला प्रत्येकाला आवडतं, पण श्रीकृष्णांना असं कुठलं कोडं पडू शकतं. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात वेदेश्च सर्वे अहमेव वेद्यो, सर्व वेदांचे रचयिता भगवंत आहेत, सर्व वेदांची निर्मिती भगवंतांपासून होते आणि सर्व वेदांचा उद्देश आहे भगवान श्रीकृष्णांना जाणणं. तर अशा भगवान श्रीकृष्णांना काय कोडं पडलं तर ते या चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलंय. तीन अंतरिंग कारणामध्ये तीन प्रमुख गोष्टींचा त्यांना उलगडा करायचा होता. श्री राधाया प्रणय महिमा कीदृशो वा नैवा स्वाद्यो येनाद्भुत मधुरिमा कीदृशो वा मदीया सौख्यम चास्य मदनुभवतः कीदृशं वेति लोभात तद्भावाद्यः समजनी शच्चि गर्भ सिंधु हरिंदुः. कि श्रीमती राधाराणी यांच्या प्रेमाचा महिमा काय आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. की असा काय अद्भुत आनंद श्रीमती राधाराणींना प्राप्त होतो भगवान श्रीकृष्णांची सेवा आणि त्यांच्या प्रति प्रेमामुळे श्रीमती राधाराणींना श्रीकृष्णांपेक्षा जास्त आनंद होतो, त्याचं रहस्य काय आणि हा आनंदाचा अनुभूती मला कशी होईल, या तीन कारणांसाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण श्रीमती राधाराणींचा भाव त्यांना धारण करायची इच्छा झाली. तर हे कोडं उलगडण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं की मी राधाराणींचा भाव घेऊन ज्या कलियुगामध्ये प्रकट होईन. आणि त्याचबरोबर जे कलियुगातील जीव कसे आहेत त्याची देखील त्यांना जाणीव होती, त्याचं व्यासदेवांनी वर्णन केलंय. मंदा सुमंद मतयो मंद भाग्य अपद्रिता. मंद, सगळीकडे मंद आहेत. मंद म्हणजे काय, उलट आपण म्हणतो हे फास्ट एज आहे. फास्ट एज म्हणजे मी जवळजवळ एक वर्षभर मुंबईमध्ये होतो गेले वर्षभर, तर तिथं फास्ट एज म्हणजे थोडी कल्पना आली मला की तुम्ही प्रत्येक घड्याळ लावून तुम्ही बघता की लोकलला जायला गर्दी, लोकलमधून घरी जायला गर्दी, ऑफिसला जायला गर्दी, प्रत्येक ठिकाणी गर्दी. रस्ता क्रॉस करायचा झाला तरी गर्दी, लोकलमध्ये बसल्यावर गर्दी, उतरताना गर्दी, सगळीकडं लोक गतिमान आहे जीवन. पण ही गती किंवा हा वेग कुठे आहे, भौतिक प्रगतीसाठी की मला पद चांगलं कसं मिळेल या सगळ्या सोयी सुविधांसाठी. पण ज्यावेळी अध्यात्माचा विषय निघतो त्याही लोक काय म्हणतात, नो टाइम. प्रभुपाद याला म्हणायचे नो टाइम डिसीज, म्हणजे वेळ नाही हा एक रोग आहे आजकाल. की आम्हाला अध्यात्माची चर्चा करायला इथे येऊन बसायला काही चांगल्या गोष्टी ऐकायला वेळ नाही, पण तुम्ही आम्हाला दुसऱ्या गोष्टी सांगा, मल्टीप्लेक्स मध्ये बसायला सांगा आम्ही तीन तीन तास बसू, क्रिकेट मॅच बघायला सांगा आम्ही तासन तास बघू, तेवढंच का आम्ही त्याची पारायणं पण करू. हा, जसं आपण भागवत पारायण श्रावणात पारायणं केली आपण, तसं ते पारायण करतात की यानं किती स्कोअर केला वगैरे वगैरे. म्हणून त्यांना मंद म्हटलंय कलियुगात. त्यात आपण पण आहोत, आपण प्रयत्न करत आहोत या वाईट सवयींपासून वर उठण्याचा. तर अशा युगातील जीवांना विचार करा स्थिती कशी आहे. सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट द्यायची आहे सगळ्यात अपात्र लोकांना, म्हणजे त्याची दहावी पास व्हायची लायकी नाही त्याला पीएचडी द्यायची आहे. दहावी पण नाही, त्याच्या शाळेत माहित नाही काय त्याची पात्रता. म्हणजे अत्यंत कमी पात्रतेच्या लोकांना सर्वोच्च पद द्यायचं, पद म्हणण्यापेक्षा सर्वोच्च एक उपहार द्यायचा आहे. आणि हे कोण करू शकतं, साक्षात भगवंतच करू शकतात. एवढा उदार हृदयाचा व्यक्ती कोणी नाही आहे जगात. आणि म्हणून वासुदेव घोष जे आपले महान वैष्णव आचार्य आहेत त्यांनी एक सुंदर भजन रचलंय. तर त्याच्या सुरुवातीला ते म्हणतात की जदी गौर ना होईतो तबे की होईतो के मने धरिताम दे राधार महिमा प्रेमरस सीमा जगतो जानातो के. यदि गौर ना होई तो, म्हणजे काय, गौर म्हणजे चैतन्य महाप्रभू. जर गौरांग महाप्रभू किंवा चैतन्य महाप्रभू नसते तर काय झालं असतं. श्रीमती राधाराणी यांचा प्रेमाचा महिमा संपूर्ण जगाला मिळाला असता का. तर म्हणून चैतन्य महाप्रभूंनी हा कृपाळू अवतार घेतला. आणि चैतन्य महाप्रभूंचं तत्व जाणण्याआधी आपल्याला थोडं श्रीमती राधाराणींचं तत्व पण जाणणं आवश्यक आहे. की श्रीमती राधाराणी आपण म्हणू शकतो तिचं एका सर्वश्रेष्ठ आईचं हृदय आहे, सर्वात कृपाळू हृदय, करुणाम करुमयी. सर्वात करुणामयी कोण आहेत तर ती श्रीमती राधाराणी. आणि त्यांचा भाव साक्षात भगवान श्रीकृष्णांनी धारण केलेला आहे. म्हणून हे सर्वोच्च सर्वश्रेष्ठ असं का म्हणतो, एकत्रीकरण किंवा कॉम्बिनेशन आहे. आणि या भावनेमध्ये ज्यावेळी श्रीकृष्ण प्रकट होतात त्यावेळी ते सर्वश्रेष्ठ वस्तू सर्वात पतित जीवांना पण द्यायला तयार होतात. चैतन्य चरितामृतच्या याच आदि लिलेमध्ये एक सुंदर श्लोक येतो ज्यामध्ये चैतन्य महाप्रभूंचं कार्य काय आहे त्याचं सुंदर रीतीनं एक उपमा देऊन वर्णन केलंय कृष्णदास कविराज यांनी. खूप सुंदर वर्णन आहे, मी तो श्लोक वाचेन आणि त्याचा फक्त अर्थ वाचेन. सेई पंच तत्व मिले पृथ्वी आसिया, पूर्व प्रेम भांडारे र मुद्रा उगाडिया, पंचे मिली लुटे प्रेम करे आस्वादन, जत जत पिये तृष्णा बाढे अनुक्षण. कि अशी उपमा दिली आहे की भगवान श्रीकृष्णांचं प्रतीचं जे प्रेम आहे तो एक खजिना आहे आणि तो खजिना एका खजिन्याची पेटी असते माहिती भांडार, तर त्या भांडाराला कुलूप लावलंय आणि त्या भांडारामध्ये किंवा त्या कोठारामध्ये खजिन्याचं जे कोठार आहे त्यामध्ये भरपूर प्रेम आहे आणि या जगातील प्रत्येक जीव हा खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. इकडे प्रेमाचा दुष्काळ आहे म्हणजे भौतिक जगात प्रेमाचा दुष्काळ आहे. जे काही प्रेम आहे तथाकथित ते शोषण यावरच आधारित आहे. खरं प्रेम या जगात फार दुर्मिळ आहे. जसं प्रभुपाद म्हणतात की या जगातील प्रेम कसं आहे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात यू स्क्रॅच माय बॅक आय विल स्क्रॅच युअर बॅक. म्हणजे काय की तू मला काहीतरी थोडं सुख दे मग मी तुला सुख देईन. निस्वार्थ प्रेम हे या जगात फार दुर्मिळ आहे. परंतु चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, जे भांडार होतं ज्याच्यामध्ये निस्वार्थ प्रेम पूर्ण ठासून भरलेलं पण त्याला एक मोठं कुलूप लावलेलं आणि श्रीकृष्ण ज्यावेळी प्रकट झाले त्यांनी पण ते कुलूप उघडलं नाही पण पाच जण आले. हम पाच कोण? श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. यांनी काय केलं, ते भांडार कुठे आहे ते बघितलं नाही पण त्यांनी ठरवलं हे उघडायचं. त्यांनी काही चोरी केले नाही, त्यांचंच ते होतं, त्यांचंच प्रेम होतं ते. पण त्यांनी हे विचार केला नाही की अरे इथे पात्र आहेत अपात्र आहेत. आता बिहारमध्ये जो पूर येतोय लोकांना मदत मिळत नाही आहे आणि आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल की असे पण काय त्यांना काय म्हणावं, नराधम म्हणावं का काय, असे अनेक लोक आहेत की जे गरीब लोक आहेत ज्यांचे वस्त्र चांगले कपडे आहेत दागिने आहेत घरातलं मौल्यवान सामान त्यांना मदत करायच्या नावाखाली हे लोक काय करतात, लुटून चाललेत, बरेच त्या वस्तू लुटतायत. पण याच्या कितीतरी पट उलट आणि चांगल्या अर्थानं पंचतत्वांनी काय केलं, ज्यांची लायकी नाही ज्यांची पात्रता नाही त्यांना हे भांडार भरलेलं पूर्ण कृष्ण प्रेम आहे ते भांडार खोललं त्यांनी आणि सर्वांना त्यांनी हे मुक्त हस्ताना वाटलं. जाती भल विद्याधन ना करे अपेक्षा. ते आणि त्यांचे पार्षद चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे पार्षद यांनी कोणताही भेद न करता सर्वांना मुक्त हस्ताना हे कृष्ण प्रेम वाटलं. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी प्रकट झाले त्यावेळी ते काय म्हणाले, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, तुम्ही मला प्रथम शरण या मग मी तुम्हाला भयमुक्त कर, मी तुम्हाला माझी भक्ती देईन. पण चैतन्य महाप्रभूंच्या अवतारात भगवंतांनी काय केलं, ते म्हणले पहिला तुम्ही या मी तुम्हाला पहिला भक्ती देतो मग तुम्ही शरणागतीला सुरुवात करा. इतके ते उदार आहेत. आणि म्हणून रूप गोस्वामींनी अत्यंत सुंदर रीतीनं त्यांचं वर्णन केलंय. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषये नमः. की सर्वात उदार असे चैतन्य महाप्रभू आहेत आणि हे चैतन्य महाप्रभू कोण आहेत, साक्षात राधाराणीचा भाव घेऊन श्रीकृष्ण प्रकट झालेले आहेत. आणि राधाराणीचा भाव याला महाभाव म्हटलंय, तो महाभाव या जगामध्ये किंवा या जगामध्ये असा कुठलाही भक्त नाही की तो धारण करू शकतोय. ज्यावेळी श्री चैतन्य महाप्रभू प्रकट लीला करत होते त्यामध्ये त्यांचे एक पार्षद होते रामानंद राय. तर रामानंद राय हे त्यावेळचे जे राजा ओरिसाचे राजा प्रतापरुद्र यांच्या इथे ते एका मंत्रीपदावर होते. परंतु तेच रामानंद राय कृष्णलीलेमध्ये विशाखा सखी होते, जे श्रीकृष्णांच्या शेजारी आपण इथे पण पाहतो की ललिता आणि विशाखा सखी. तर हेच रामानंद राय कृष्णलीलेमध्ये विशाखा सखीच्या याच्यात होते. ज्यावेळी चैतन्य महाप्रभू संन्यास घेऊन दक्षिण भारत या ठिकाणी भ्रमण करत होते, तर गोदावरीच्या काठी जे कोवूर म्हणून ठिकाण आहे तिथं त्यांची आणि चैतन्य महाप्रभूंची आणि रामानंद राय यांची भेट झाली. आणि त्यांनी ठरवलं की याच ठिकाणी आपण उद्या एकत्र येऊया आणि आपण चर्चा करूया. चर्चा म्हणजे त्या काही साधारण चर्चा नव्हत्या, साक्षात कृष्ण राधाकृष्ण आणि त्यांचे प्रिय पार्षद यांच्यातील ती चर्चा होणार होती. आणि ती एक अत्यंत ऐतिहासिक अशी गोष्ट असा प्रसंग आहे, कारण ती अत्यंत गोपनीय विशेष अशा गोष्टींवरती चर्चा झालेली आहे. चैतन्य महाप्रभू हे साक्षात श्रीकृष्ण आहेत, पण ते एका भक्ताच्या भूमिकेत आहेत. आणि ते रामानंद रायना विचारत आहेत की या जगात व्यक्तीचं परिपूर्णत्व, व्यक्तीला परिपूर्णत्व कसं प्राप्त होऊ शकेल, सर्वोच्च आध्यात्मिक गोष्ट कोणती आहे. आणि तो एक मोठा प्रसंग आहे, त्याचं सविस्तर वर्णन आढळतं चैतन्य चरितामृतामध्ये. आणि रामानंद राय सांगायला लागतात की कसं काय वर्णाश्रमाचं पालन केल्यानं आपण जीवनाचं परिपूर्णत्व प्राप्त करू शकतो. नंतर ते पुढे सांगू लागतात की मुक्ती प्राप्त झाल्यानं कसं काय आपण जीवनाचं परिपूर्णत्व प्राप्त करू शकतो. आणि चैतन्य महाप्रभूंना सर्व काही ठाऊक आहे, पण ते एका भक्ताच्या भूमिकेत असल्यामुळे ते म्हणतायत की तुम्ही पुढे सांगा, हे ठीक आहे, पण याच्याहून वरचं ज्ञान मला तुम्ही द्या. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे रामानंद राय सांगतात की शांत रसामध्ये भगवंतांचं गुणगान करणं हा सर्वोच्च स्तर आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात नाही, एहो बाह्य आगे कहो आर. आगे कहो आर म्हणजे आणखीन पुढे सांग, हे बाह्य आहे, याच्याहून खोल मला तू सांग. मग रामानंद राय सांगू लागतात की दास्य रूपामध्ये जसं हनुमानजी रामचंद्रांची सेवा करतात, किंवा द्वारकेमधील काही नागरिक भगवान श्रीकृष्णांची सेवा करतात, तर सेवा भावनेनं भगवंतांची सेवा करणं हा एक श्रेष्ठ स्तर आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात ठीक आहे, पण अजून सांग. मग ते सांगू लागतात की साख्य रसामध्ये, इथे आपण पाहतो सुंदर चित्रांमध्ये की भगवंत आणि गोप बालक हे अत्यंत प्रेमानं खेळत आहेत, बागडत आहेत, तर त्या घनिष्ठ प्रेमानं भगवंतांची सेवा करणं. चैतन्य महाप्रभू तिथे पण थांबत नाहीत, ते म्हणतात अजून सांग. मग ते सांगू लागतात की वात्सल्य रसामध्ये जसं नंद महाराज यशोदा यांनी श्रीकृष्णांची सेवा केली, किंवा असे अनेक वात्सल्य रूपात भगवंतांची सेवा करणारे भक्त आहेत. पण चैतन्य महाप्रभू म्हणतात ठीक आहे, पण अजून सांग. मग ते सांगू लागतात की जे गोपींचा जो भाव आहे, जो शरणागतीचं सर्वोत्तम उदाहरण आहे गोपी भाव, त्या भावनेमध्ये भगवंतांच्या आनंदासाठी सर्वस्वाचा त्याग करणं हा जो सर्वोच्च स्तर आहे, त्या स्तरावर सेवा करणं. चैतन्य महाप्रभू म्हणतात ठीक आहे, पण अजून सांग. त्यावेळी रामानंद राय म्हणतात की आतापर्यंत मला असं अजून पुढे सांग म्हटलेलं कोणी व्यक्ती आढळला नाही. आणि मग रामानंद राय सांगतात की मी एक पपेट म्हणजे कठपुतळी प्रमाणे आहे, तुम्हीच मला बोलवताय, तुम्हीच मला माझ्याकडून बोलवून घेताय, माझी स्वतःची पात्रता नाही हे ज्ञान सांगण्याचं, पण तरी पण तुम्ही सांगताय विचारताय म्हणून मी कथन करेन. आणि त्यावेळी ते सांगतात की वृंदावनामध्ये सर्व गोपींमध्ये सर्व प्रमुख जी गोपी आहे, सर्वश्रेष्ठ गोपी, ती म्हणजे कोण? श्रीमती राधाराणी. आणि तो सर्वोच्च स्तर आहे भक्तीचा, महाभाव. इतका उत्कट भाव कोणीही प्रकट करू शकत नाही, आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाला ती सर्वात प्रिय आहे. आणि हे ऐकल्यावर चैतन्य महाप्रभू अत्यंत प्रकट होतात. आणि या ऐतिहासिक प्रसंगाच्या वेळी साक्षात चैतन्य महाप्रभू जे सदैव भक्ताच्या भूमिकेत होते, त्यांनी श्रील रामानंद राय यांना स्वतःचं मूळ रूप प्रकट केलं पहिल्यांदा त्यांच्या भूतलावरच्या लीलेवर. की त्यांनी कोणतं रूप दाखवलं? श्रीकृष्ण चैतन्य राधाकृष्ण नाही अन्य. चैतन्य महाप्रभूंच्या रूपामधून त्यांना राधा आणि कृष्ण हे रूप दिसलं, आणि त्यांना हे कळलं की हे राधाकृष्णच चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट झाले आहेत. आणि ज्यावेळी आपण हा विषय बोलतो की गोपी श्रीमती राधाराणी कृष्ण यांच्या लीला, तर या लीला ऐकण्यामध्ये आपल्याला कधी कधी भीती वाटते की माझी पात्रता नाहीये या, कारण मला अजून मी शरीर नसून आत्मा आहे हे कळायला खूप वेळ आहे. बरोबर, याचे दिवसातून किती वेळा आपण अनुभव घेतो. एखादी वस्तू आपण घरी आणतो, मनाला सांगावं लागतं अरे ऑफर करायचं आहे, नैवेद्य दाखवायचं, नैवेद्य दाखवल्यावरच मला खायला पाहिजे. किंवा एखादं मासिक वर्तमानपत्र आपण उघडतो त्यावेळी सांगायला लागतं की अरे नाही मी शरीर नसून मी आत्मा आहे. या गोष्टी शारीरिक स्तरावर आहेत. कित्येक वेळा ज्यावेळी आपला अहंकार जागृत होतो, आपण एखाद्यावर रागावतो किंवा एखादी वस्तू आपल्याला हवीशी वाटते, त्यावेळी आपल्याला मनाला सांगावं लागतं शास्त्राच्या आधारे, गुरूंच्या वैष्णवांच्या वाणीद्वारे की तू शरीर नसून तू आत्मा आहेस. आपण या स्तरावरच अजून संघर्ष करत आहोत, म्हणून आपण साधक भक्त आहोत. पण म्हणून राधाराणी आणि श्रीकृष्णांच्या लीला आहेत त्या दशम स्कंदात सांगितल्या, तोपर्यंत पूर्ण तत्वज्ञान आधी सांगितलेलं आहे. आणि श्रील प्रभुपाद देखील ज्यावेळी राधाकृष्णांच्या लीलेवर सांगायचे त्यावेळी ते जाणीवपूर्वक त्यांना माहीत होतं की ज्या ठिकाणी एखादा बद्धजीव अपराध करू शकतो, म्हणून ते मुद्दाम कसं काय आध्यात्मिक या लीला आहेत याची वारंवार साधकांना जाणीव करून देतात. परंतु चैतन्य महाप्रभू इतके कृपाळू आहेत की त्याच राधाकृष्णांच्या दिव्य आणि गुह्य लीला त्यांनी आपल्याला कळतील अशा रूपात प्रकट केल्या. राधाकृष्णांच्या सर्व लीला आणि सर्व जे त्यांचे पार्षद म्हणजे त्यांचे जे आवडते भक्त आहेत ते चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये पण प्रकट झाले. श्रीमती राधाराणी आणि कृष्ण म्हणजे चैतन्य महाप्रभू आहेत. आता सांगितलं विशाखा सखी म्हणजे साक्षात रामानंद राय आहेत. ललिता सखी म्हणजे जे त्यांचे निज पार्षद स्वरूप दामोदर गोस्वामी आहेत. जे गोस्वामी आहेत, जे सहा गोस्वामी आणि अन्य गोस्वामी, ते म्हणजे कृष्ण लीलेतील सर्व गोपी आणि त्यांचे मंजिरी यांचे हे साक्षात प्रकट झालेत. आणि म्हणून चैतन्य लीलेचा ज्यावेळी आपण नीट अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला कळतं की गोपींचा आणि राधाराणींचा भाव काय आहे. जे सहा वृंदावनातील गोस्वामी आहेत श्रीरूप गोस्वामी सनातन गोस्वामी आदी, त्यांच्या भक्तीचा स्तर पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की गोपींचा भाव काय आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं किंवा बाहेरच्या लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की गोपी म्हणजे कोण, ज्या अशिक्षित होत्या साध्या गवळणी होत्या आणि फक्त त्या भावूक रीतीनं एक कृष्ण जो 16 वर्षाचा युवक आहे त्याच्याप्रती आकर्षित झालेल्या. पण एवढंच पुरेसं नाहीये, त्यांचा भाव काय होता हे गोस्वामींनी आपल्याला सिद्ध करून दाखवलंय. कृष्णोत्कीर्तन गान नर्तन परो, की सदैव कृष्णांच्या लीलांचं कीर्तन आणि भजन करण्यामध्ये त्या रममाण होत्या. आणि त्यक्त्वा तूर्णमशेष मंडलपती श्रेणीम सदा तुच्छवत, भूत्वा दीन गणेश कौ करुणया कोपीन कंठाश्रितो. की त्यांनी सर्व ऐश्वर्यांचा त्याग करून, जे सहा गोस्वामी आहेत वृंदावनातील जे चैतन्य महाप्रभूंचे प्रत्यक्ष शिष्य आहेत अनुयायी आहेत, त्यांनी काय केलं, त्यांचे ऐश्वर्याचं वर्णन आजच्या काळात करायचं झालं, कारण ते त्यांचं जे ऐश्वर रघुनाथदास गोस्वामी रूप गोस्वामी सनातन गोस्वामी हे त्या काळचे मंत्रीपदावरचे लोक होते. आणि हजारो हजारो सुवर्ण मुद्रा त्यांना दर प्रति महिना प्राप्त व्हायचे. कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात चैतन्य चरितामृत मध्ये की रघुनाथदास गोस्वामींचं ऐश्वर किती होतं की अशा बोटी भरून येतील अशा त्यांच्याकडे सोन्याच्या मोहरा होत्या. आजकाल आपल्याकडे किती सोन्याच्या मोहरा आहेत, आपल्याकडे सगळं पेपरलेस कॅशलेस हे इकॉनॉमी आहे. आजकाल आपल्याकडे म्युच्युअल फंड असतील की आपल्याकडे सगळ्या करन्सी कागदी नोटा आहेत, पण त्याच नोटा ज्यावेळी रद्द होतात त्यावेळी त्याला फार किंमत राहत नाही. पण त्यांच्याकडे खरोखरचं ऐश्वर होतं, सोनं संपत्ती जमीन, पण त्यांनी त्याचा अत्यंत सहजरित्या त्याग केला. आणि हे गोस्वामी यांचं वैराग्य किती, ते रोज एका झाडाखाली झोपायचे आणि अत्यंत साधी अशी वस्त्र परिधान करायचे आणि संपूर्णपणे कृष्ण लीलेत ते रममाण असायचे. आणि ज्यावेळी आपण गोस्वामींचं चरित्र समजतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं बाप रे की या गोपी किती श्रेष्ठ आहेत, या काही साधारण स्त्रिया नाही आहेत. आणि श्रीमती राधाराणी यांचा जो उदार भाव आहे की सर्व जीवांचा उद्धार व्हावा, त्यांना खरोखरच कृष्ण प्रेम मिळावं, कारण श्रीमती राधाराणीचा भाव काय आहे, सर्वोच्च भक्त असून देखील श्रीमती राधाराणींचा भाव हा आहे की मी खरी भक्त नाही आहे, हे जे भक्ती करता आहेत आपल्यासारखे भक्त, श्रीमती राधाराणीला वाटतं हे खरे भक्त आहेत, आपल्याला माहिती आपली भक्ती किती चांगली आहे. ज्यावेळी आपण एकटे असतो त्यावेळी आपल्याला भक्तीचा स्तर कळतो, भक्तांच्या संगतीत आपल्याला भारी वाटतं, वा स्वच्छ धोती कुडता आहे, मस्त तिलक लावलाय आणि वांचा सडे श्लोक मारले की आपल्याला वाटतं वा प्रभूजी फार प्रगत आहे, तुम्हाला किती श्लोक पाठत, पण ते श्लोक आचरणात किती आणतोय हे वैयक्तिक प्रश्न आहे. पण श्रीमती राधाराणी जी सर्वोच्च भक्त आहे ती स्वतःला कधी भक्त समजत नाही. जसं वृंदावन मध्ये राधाकृष्ण यांची प्रसिद्ध लीला आहे ती म्हणजे झुलन लीला, झुलन यात्रा, तर श्रीमती राधाराणींना सर्व गोपी आहेत ते श्रीकृष्णांसमवेत त्या झोपाळ्यावर त्या झुल्यावर झोके देत असतात, पण श्रीमती राधाराणींची काय इच्छा असते की मी योग्य नाही आहे श्रीकृष्णांसमवेत राहण्यासाठी, मी सर्व इतर गोपींना संधी देईन, कारण त्या माझ्यापेक्षा जास्त सेवाभावी आणि श्रीकृष्णांना प्रिय आहेत. जसं आपली प्रवृत्ती बघा, एखादी प्रसिद्ध व्यक्ती ज्यावेळी येते आपली इच्छा असते काही सेवा न करता निदान माझा एक फोटो यायला पाहिजे त्यांच्याबरोबर आणि तो पेपरमध्ये छापून आला तर वा काय मजाच मजा, ही आपली किंवा त्यांचा एक ऑटोग्राफ मला मिळाला. पण श्रीमती राधाराणींची काय इच्छा आहे की मी कधी पुढे दिसता कामाने इतर जीवांना त्यांचा उद्धार व्हावा. जसं एकदा आपले एक संन्यासी सुंदर रीतीने सांगत होते की हे श्री राधा गोपीनाथ यांचा सुंदर विग्रह त्यांचा फोटो इथे आहे, तर श्रीमती राधाराणींच्या हातात जो हार आहे ते एका जीवाचं प्रतिनिधित्व करतो, आणि राधाराणी काय सांगते की कृपया या जीवाचा तुम्ही स्वीकार करा, हा माझ्यापेक्षा चांगला आहे, मनापासून म्हणणं फार अवघड आहे, हा माझ्यापेक्षा चांगला आहे. श्रीमती राधाराणींना खरोखरच तो भाव आहे. आणि श्रीकृष्ण असे आहेत की ते राधाराणींच्या प्रेमामुळे इतके आकृष्ट होतात, इतके प्रसन्न आहेत की श्रीमती राधाराणींचा एक देखील शब्द ते डावलत नाहीत, ते प्रत्येक शब्द त्यांचा झेलतात. आणि म्हणून श्रीमती राधाराणींच्या द्वारे ज्यावेळी आपण श्रीकृष्णाला प्रसन्न करायचा प्रयत्न करतो त्यावेळी श्रीकृष्ण लवकर प्रसन्न होतात. आणि म्हणून श्रीमती राधाराणी चैतन्य महाप्रभूंच्या रूपात प्रकट होऊन बद्ध जीवांना कृपा करायला येते. आपण याचं प्रत्यक्ष उदाहरण पाहू शकतो चैतन्य महाप्रभूंच्या लीलेत. जर आपण थोडासा विचार केला की चैतन्य महाप्रभूंनी कुणाकुणाचा उद्धार केला, जसं आपण थोडा विचार केला की चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत प्रतिष्ठित, अत्यंत विद्वान, अत्यंत प्रकांड पंडित त्यांचा उद्धार केला, त्याचबरोबर अत्यंत पतित, अत्यंत दीनहीन, अत्यंत अपात्र अशा लोकांचा पण त्यांनी उद्धार केला. स्वतः त्यांनी उद्धार केला किंवा त्यांच्या पार्षदांद्वारे, त्यांच्या प्रतिनिधींद्वारे त्यांनी उद्धार केला. की चैतन्य महाप्रभू हे भक्ताच्या रूपात काय आले, कारण त्यांना माहीत होतं की बद्ध जीवांना एक उदाहरण दाखवावं लागेल. की श्रील प्रभुपाद हे प्रसिद्ध उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एका बाल मंदिरामध्ये, ज्याला आपण आजकाल केजी म्हणतो, नर्सरी म्हणतो, तर तिथले शिक्षक, शिक्षिका, टीचर्स काय करतात, त्या मुलाला त्याचा हात धरून गिरवायला शिकवतात, ग म भ न किंवा ए बी सी डी. आणि एखादा बालिश विद्यार्थी काय म्हणेल, अरे अजून एबीसीडीच शिकतात शिक्षक माझ्याबरोबर मला एबीसीडी येते आणि हे तर दुसऱ्या मुलाला एबीसीडी शिकवतात. पण तसं नाही आहे, ते विद्यार्थ्याच्या स्तरावर येऊन शिक्षक त्या विद्यार्थ्याला शिकवतात. तसंच भगवंत भक्ताच्या रूपात येऊन भक्ती कशी करायची हे शिकवतात. पण देतात काय ते, अनार्पितम चरिम चिरात करुणया अवतीर्ण कलो समर्पयितुम उज्ज्वल रस स्वभक्ती श्रिया. अनार्पितम चरिम चिरात, चिरात म्हणजे बराच काळ, अनार्पितम म्हणजे काय, अर्पण केलेलं नव्हतं, दिलेलं नव्हतं, काय स्वभक्ती श्रिय उज्ज्वल रस. जो सर्वोच्च कृष्ण भक्ति आहे ती बराच काळ दिली नव्हती कोणाला बद्ध जीवांना म्हणून भगवंतांनी विचार केला की मी बराच काळ कृष्ण प्रेमाचं वितरण केलेलं नाहीये आणि म्हणून मला भक्ताच्या भूमिकेत श्रीमती राधाराणींचा भाव घेऊन प्रकट होऊन हे कृष्ण प्रेम प्रदान केलं पाहिजे आणि म्हणून चैतन्य महाप्रभू भक्ताच्या रूपात प्रकट होतात आणि स्वतःच्या उदाहरणानं ते दाखवतात की भक्ती म्हणजे काय आहे भक्तीचा सर्वोच्च स्तर काय आहे. चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या बाल्यलीलेमध्ये केशव काश्मीरी नावाचा पंडित होता ज्याला दिग्विजयी म्हणायचे. दिग्विजय म्हणजे कोण? ज्यानं सर्व दिशांमध्ये सर्व जगभरातल्या पंडितांना पराजित केलेलं आणि त्याच्याकडे एक विजय पत्र होतं. विजय पत्र म्हणजे काय? सर्टिफिकेट की मी सर्व जगभरातल्या पंडितांना पराजित केलंय. आणि हे केशव काश्मीरी ज्यावेळी नवद्वीप या ठिकाणी आले जे चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान तिथले मोठे नवद्वीप हे सर्व पंडितांची राजधानी होती. पण तिथले पंडित पण घाबरले की यानं जर आपला पराभव केला तर आपल्या विद्यापीठाचं काय लायकी राहणार नाही. सगळेजण विचार करायला लागले की याला कोण याचा सामना करेल. आणि निमाई पंडित जे चैतन्य महाप्रभूंचं लहानपणीचं नाव त्यांनी हे स्वीकारलं आव्हान आणि त्यावेळी गंगेच्या काठी त्यांनी त्यांचे वादविवाद होऊ लागले आणि केशव काश्मीरीला वाटलं की अरे हा तर छोटा बालक आहे याला मी लगेचच परास्त करेन. पण निमाई पंडितांनी काय केलं? अत्यंत त्यांना सांगितलं तुम्ही गंगेचं वर्णन करा. त्यांनी अत्यंत ओघवत्या वाणीनं लगेचच गंगेचं वर्णन केलं. आणि चैतन्य महाप्रभूंनी काय केलं? त्यांचं निमाई पंडित नाव होतं. त्यांनी काय केलं की त्यांनी स्तुती केली आणि म्हणाले पण तुमचा हे या श्लोकामध्ये जे वर्णन आहे ते चुकलेलं आहे. आणि त्या दिग्विजय केशव काश्मीरीला आश्चर्य वाटलं की मी इतका वाऱ्याच्या वेगानं श्लोक म्हणालो ते कोणाला लक्षात राहणं अवघड आहे आणि तुला कसं काय लक्षात राहिलं. पण त्यांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिलं निमाई पंडितनी की जसं तुम्हाला ही विद्या प्राप्त आहे तसं मला लक्षात राहतं. आणि परत निमाई पंडितांनी त्यांना आव्हान दिले. ही बरीच मोठी लीला आहे. पण केशव काश्मीरीला परत यायला सांगितलं तयारी करून. आणि एक अशी वेळ आली की तो केशव काश्मीरी बोलू शकला नाही. तो सरस्वती समोर प्रार्थना करायला लागला की मला तू बुद्धी दे. त्यानं सरस्वतीला प्रसन्न करून घेतलेलं. पण ती सरस्वती काय म्हणाली केशव काश्मीरीला की तू ज्याला पराभूत करायला चाललाय ते तर माझे स्वामी आहेत आणि एक पत्नी म्हणून एक त्यांची दासी म्हणून मी कसं काय त्यांच्यासमोर स्वतःला प्रकट करू शकते. त्यामुळे तू भला शहाणपण हेच आहे की तू त्यांच्या शरण जा. आणि या केशव काश्मीरीला त्याचा अत्यंत नम्रतेनं पण अत्यंत ठामपणे त्यांनी त्याच्या अहंकाराचा बिमोड केला आणि त्याला शरणागत बनवलं. त्याचप्रमाणे संन्यास घेतल्यावर चैतन्य महाप्रभूंनी प्रकाशानंद सरस्वती ज्यांचे 60,000 शिष्य होते आणि ते अद्वैतवाद मायावादाचा प्रचार करत होते त्या प्रकाशानंद सरस्वतींना देखील अत्यंत विद्वत्तापूर्ण आणि भक्तिपूर्ण चर्चेनं त्यांनी पराभूत केलं. सार्वभौम भट्टाचार्य जे साक्षात देवतांचे गुरु बृहस्पती आहेत त्यांना देखील चैतन्य महाप्रभूंनी भागवताच्या एका श्लोकाधारे आत्मा रामश्च मुनयो आणि अत्यंत विद्वत्तापूर्ण अशा चर्चेनं पराभूत केलं. पण तेच चैतन्य महाप्रभू जे या विद्वान पंडितांना पराभूत करू शकतात तेच ज्यावेळी झारीखंड जंगलात गेले त्यांच्या दक्षिण भारत आणि या यात्रेमध्ये तर त्यावेळी त्यांनी अत्यंत जंगली प्राणी आहेत हिंस्त्र प्राणी आणि वन्य पशु यांना केवळ हरिनाम संकीर्तन हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे तर या पवित्र महामंत्रानं त्या कीर्तनानं त्या जंगली पशूंना त्यांनी कीर्तनात नाचवलं. विचार करा जंगली प्राणी आता समजा पाऊस आहे आणि इथं सगळे जंगली प्राणी आत आले आपण बाहेर जाऊ बाहेरून लॉकडाऊन पण चैतन्य महाप्रभूंनी काय केलं त्यांना कीर्तनामध्ये नृत्य करायला लावलं. विचार करा हत्ती त्यांचे हात नाही आहेत पण पुढचे पाय ते वर करून नाचतायत, सिंह नाचतायत. एवढंच नाही, हत्ती आणि वाघ आणि हरिण एकमेकाच्या गळ्यात गळे घालून प्रेमानं कीर्तनात नाचतायत. सर्व त्यांचा शत्रुभाव ते विसरलेत. तर या लीलेच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सुंदर रीतीनं सांगतात की चैतन्य महाप्रभूंची इतकी कृपा आणि शक्ती आहे की ते हरिनाम संकीर्तनानं पशूंमधील पशुभाव आणि शत्रुभाव दूर करून त्यांना एकत्र नाचवू शकले. पण त्याच चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं आपण माणसातील शत्रुत्व दूर करू शकतो आणि माणसांना निदान आपण एकत्र येऊन त्यांची पशुप्रवृत्ती दूर करून एकत्र कीर्तनात नाचवू शकतो. तेच चैतन्य महाप्रभू ज्यावेळी नित्यानंद प्रभूंबरोबर लीला करतात त्या जगाई आणि मधाई जे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, शिशुपाल, दंतवक्र हे जे वेगवेगळ्या युगात प्रकट झालेले तेच म्हणजे जय विजय ज्यांना शाप मिळून त्यांना हे असुर जन्म घ्यायला लागलेला तेच जय विजय या कलियुगामध्ये त्यांच्या पूर्ण शक्तीनिशी असुरी शक्तीनिशी जगाई आणि मधाई यांच्या रूपात अवतार घेतला म्हणू शकत नाही ते आले होते. पण चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, त्यांचे सर्वात प्रिय पार्षद साक्षात बलरामजी नित्यानंद प्रभूंच्या रूपात प्रकट झाले. तर नित्यानंद प्रभूंच्या कृपेनं चैतन्य महाप्रभूंनी त्या जगाई मधाईचा कृष्ण भक्ती देऊन हा हरिनाम देऊन त्यांचा उद्धार केला. अनेक जीवांचा त्यांनी उद्धार केला अत्यंत साध्या साध्या लीला करून. वरकरणी त्या लीला साध्या वाटतात की अरे काय नुसतं हरिनाम केलं, एकाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि त्याचा उद्धार झाला. आपण दृष्टिक्षेप टाकल्यावर काय होतंय? काही होत नाही. बरोबर, भगवंतांकडे दृष्टिक्षेप टाकला तर आपलं शुद्धीकरण होतं. परंतु चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवंत आहेत आणि त्यांची दृष्टी पूर्ण करुणेनं आणि भक्तीनं भरलेली आहे. म्हणून ते ज्यावेळी भक्तिभावानं एखाद्या बद्ध जीवावर दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळी आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार होऊ शकतो. म्हणून चैतन्य महाप्रभू यांची कृपा समजून घेणं हे फार आवश्यक आहे की त्यांनी जे आपल्याला दिलंय वाटताना साधं वाटतं की हे हरिनाम आहे, हे लहान मूल देखील घेऊ शकतो, याला काही तुम्हाला आपल्याला काही द्यावं लागत नाही, त्याच्यासाठी फार कठोर तपश्चर्या नाही आहे. पण हे जे हरिनाम किंवा कृष्ण भक्ती जी आपल्याला प्राप्त झाली आहे ती इतर युगामध्ये कुणालाही प्राप्त झाली नव्हती इतक्या सहज रीतीनं. आणि तेच तीच संधी आपल्याला या युगामध्ये अत्यंत सहज रीतीनं प्राप्त झालेली आहे. इतकंच नाही, जे शंकर, लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि अनेक महान ऋषी मुनींना जे प्राप्त होत नाही त्या लीलेमध्ये चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला थेट प्रवेश दिलेला आहे. श्रीकृष्ण लीलेमधील सर्वोच्च लीला ती म्हणजे रासलीला. तर राधा गोपीनाथ प्रभू त्यांच्या सुंदर रीतीने याचं स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात की नित्य जीव, जे आपण भगवंतांचे नित्य अंश आहोत, त्याचा जे नित्य भगवंत राधाकृष्ण यांचा नित्य जीवाचा नित्य भगवंतांची नित्य असं जे अस्तित्व आहे वैकुंठ धाम यामध्ये असलेला परस्पराचा नित्य संबंध ती म्हणजे रासलीला. याचं सगळ्यात उत्कट प्रकटीकरण. आता ही व्याख्या समजायला आपल्याला बराच वेळ लागेल, परंतु ही सर्वोच्च लीला आहे. पण तीच सर्वोच्च लीला चैतन्य महाप्रभू ज्यावेळी प्रेम संकीर्तन करतात, ज्यावेळी त्यांचे पार्षद हात उंच करून ज्यावेळी प्रेम संकीर्तन करायचे, तर ती दुसरी तिसरी कोणतीही लीला नसून ती साक्षात रासलीला होती. ज्यावेळी चैतन्य महाप्रभू श्रीवास आंगमन, जे त्यांचे नारद मुनी जे श्रीवास ठाकूर यांच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांच्या घरामध्ये चैतन्य महाप्रभू रोज रात्री संकीर्तन करायचे जवळजवळ वर्षभर. चैतन्य महाप्रभू म्हणायचे रात्रभर आपण काय करतो, झोपतो, झोपण्यामध्ये वेळ कशाला घालवायचा, आपण कीर्तन केलं पाहिजे. निदान आपण प्रवचनात तरी झोपलं नाही पाहिजे किंवा जपामध्ये तरी नाही झोपलं पाहिजे. प्रसाद घेताना कोण झोपत नाही. जसे एक भक्त म्हणत होते की मला फार मोठा प्रश्न आहे, भक्त जपामध्ये झोपताना मी बघितलंय, प्रवचनात झोपताना मी बघितलंय, पण प्रसाद खाताना मी झोपताना आहेत अपवाद काही जण, पण कोणाला सहसा मी बघितलेला नाही आहे. तर ते म्हणत होते तो दिवस कधी येईल मी प्रसाद खाताना झोपेन कदाचित पण जपात झोपणार नाही. त तर चैतन्य महाप्रभू रात्री पण झोपत नव्हते, सर्व पार्षदांना घेऊन ते कीर्तन करायचे आणि ती कीर्तन म्हणजे साक्षात रास लीला होती। तर विचार करा की इतका मोठा लाभ, इतकं मोठं वरदान चैतन्य महाप्रभूने आपल्याला दिलेलं आहे, काहीही पात्र अपात्र न देखी, काही योग्यता न पाहता। आणि म्हणून ज्यावेळी आपण चैतन्य महाप्रभूंचा जो भाव आहे ते समजू, त्यावेळी आपल्याला श्रीमती राधाराणी यांचं तत्व किंवा त्यांचा जो भाव आहे ते समजायला मदत होईल। आणि राधाराणींना खरोखर आपल्याला काय द्यायचंय ते आपल्याला लक्षात येईल। आणि त्यामुळे श्रीमती राधाराणी आणि कृष्ण यांच्या लीलांना माधुर्य लीला म्हणतात। माधुर्य लीला म्हणजे जी सर्वोच्च लीला आहे, जो सर्व रस आहे, जे पाच रस मगाशी आपण चर्चा केले, शांत रस, दास्य रस, साख्य रस, वात्सल्य रस, आणि अंतिम सर्वोच्च रस कोणता आहे, माधुर्य रस, की ज्याच्यामध्ये आपण या भौतिक स्तरावर आपण कल्पना नाही करू शकत। पण तेच राधाराणी आणि कृष्ण एकत्र येऊन ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येतात तर त्याला म्हणतात औदार्य रस। औदार्य रस म्हणजे ते अत्यंत उदार आहेत, ते सर्वांना या कृपेचा वर्षाव करतात। की एक सुंदर श्रीमती राधाराणींच्या बद्दलची एक लीला आहे जी आपण ऐकली पण असेल, पण चैतन्य महाप्रभूंचं हृदय किंवा त्यांचा भाव समजून घेण्यासाठी फार योग्य लीला आहे। तर एकदा वृंदावन मध्ये राधाकुंडच्या जवळ, जे श्रीमती राधाराणींचं सर्वात पवित्र कुंड आहे, तर श्रीमती राधाराणी, त्यांचे नित्य पार्षद ललिता सखी, विशाखा सखी आणि सर्व गोपी अशा त्यांच्या नित्य लीला सुरू होत्या। आणि त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी सर्व जे गोप बालक आहेत आणि काही लहान मुलं, जे वृंदावनचे लहान गोप आणि मोठे गोप असे खेळत होते, आणि त्यावेळी त्यांनी काय पाहिलं, एक कोल्हा तो चाललेला आहे त्याच्या वाटेनं, जसं लहान मुलांना सवय असते, ठोक माऊला मार बुबुला, माहिती लहानपणी ऐकलं की मांजर कुत्रा वगैरे दिसलं की त्यांना विनाकारण दगड मारायचा। तर तसंच वृंदावनचे रहिवासी जे गोप बालक होते त्यांनी काय केलं, या कोल्ह्याला त्रास द्यायला सुरुवात केली आणि बरेच त्याला त्रास द्यायला लागले। कोणी काठीनं मारायला लागले, गाई चाऱ्याच्या काठी होत्या, कोणी त्यांना दगड मारायला लागलं। आणि ज्यावेळी त्या कोल्ह्याला लक्षात आलं की अरे हा आता हे माझ्या जीवावर, अंगावर येतं, जीवावर बेततंय, म्हणून तो जीव मुठीत घेऊन कोल्हा पळायला लागला। आणि हे सगळे ब्रजवासी सगळे त्याला मारायला धावायला लागले। आणि ज्यावेळी त्या कोल्ह्याला लक्षात आलं की आता मी मात्र माझा जीव वाचवू शकत नाही, त्या कोल्ह्यानं काय केलं, तिथंच एक असं गुहेसारखं असं होतं ठिकाण, त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये त्यानं प्रवेश केला। पण एवढ्यावर ते गोप बालक थांबले नाहीत, त्याने काय केलं की ती गुहा आहे त्यांनी पूर्ण लाकडं आणि जे पालापाचोळ्याने झाकली आणि त्यानं बाहेर आग लावली त्याला, जेणेकरून त्या कोल्ह्याला त्रास व्हावा, आणि ते निघून गेले। आणि हा कोल्हा मात्र पूर्ण वेदनेनं आणि सुटकेसाठी विवळत होता, कणत होता, पण त्याचा आवाज ऐकणारं तिथं जवळपास कोणीच नव्हतं। आणि त्याच वेळी श्रीमती राधाराणींची जी प्रमुख पार्षदांपैकी एक श्रीमती ललिता सखी, त्या तिथून चालली होती। आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं की वृंदावन हे तर सर्वोच्च धाम आहे, गोलोक नाम, गोलोक धाम आहे ते, आणि ते तर आनंदाचं धाम आहे, आपण काय म्हणतो सच्चिदानंद धाम आहे, तिथे सर्व आनंदमय धाम आहे। आणि या अशा आनंदमय धामामध्ये कोण दुःखानं विवळत आहे? आणि श्रीमती ललिता सखी ती भगवंतांची पार्षद आहे, तिचं हृदय, ती सर्वोच्च वैष्णवी आहे, तर त्यामुळे ते वैष्णव हृदय तिचं तिथं प्रकट झालं। त्या तिनं पाहिलं ना, हा माणूस आहे म्हणजे कोण आहे, कुठल्या योनीमधला आहे तो, फक्त त्याला त्रास होऊ नये त्या जीवाला, म्हणून त्यानं सुटकेचा हात त्या जीवाला म्हणजे कोणाला, कोल्हाला दिला। आणि त्या कोल्ह्याला ती घेऊन आली स्वतः बरोबर, कुठे, श्रीमती राधाराणीच्या दरबारामध्ये। आणि त्या ठिकाणी श्रीमती राधाराणीनं पाहिलं, अरे ललिता सखी ही कुठली वेगळी सखी आहे, तर तिला लक्षात आलंय कोल्हा आहे. पण केवळ ललिता सखीनं त्या कोल्ह्याला आणलंय म्हणून श्रीमती राधाराणीनं त्या कोल्ह्याला जवळ केलं, आणि केवळ श्रीमती राधाराणीचा स्पर्श झाल्यानं आणि कृपा कटाक्ष त्या कोल्ह्यावर पडल्यामुळं तो कोल्हा कोल्हा नाही राहिला. ऍक्च्युली ती कोल्हीण होती, पण कोल्हीण कोल्हीण म्हणणं सारखं अवघड पडतं म्हणून मी कोल्हा म्हणालो. आता म्हणजे तिला कोल्हीण म्हणूया. तर ती जी कोल्हीण होती, मिसेस कोल्हा, मिसेस होते का मिस होतं माहित नाही, तर त्या कोल्हिणीला राधाराणींना गोपीचं रूप दिलं. नुसतं रूप दिलं नाही, पूर्ण गोपीचा भाव दिला, आणि त्या गोपीला शाश्वत आपल्या लीलेमध्ये स्थान दिलं. तर या लीलेचं तात्पर्य असं देतात आपले आचार्य की त्या बद्ध जीवाची तुलना त्या कोल्ह्याची केली आहे. ज्या जगातील बद्ध जीव आहोत आपण, ते म्हणजे त्या कोल्ह्याप्रमाणे आहोत, आणि मायादेवी तिच्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्रास देत आहे. एकतर त्रिविध ताप, आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक, आणि त्याचबरोबर इच्छा, आकांक्षा आणि आपल्या ज्या संघर्ष आहे आपल्या अनर्थांबरोबर, त्याचा देखील आपल्याला त्रास होत आहे. आणि म्हणून आपण चुकीच्या ठिकाणी आश्रय घेतो. आपल्याला वाटतं हा वा या ठिकाणी मला कोणीही त्रास देणार नाही, आता माझं स्वतःचं घर आहे, मी बर्गलर्स अलार्म पण लावलाय, म्हणजे चोर आले तरी मला अलार्म येईल, की अशा बऱ्याच मी सोयी सुविधा करून ठेवल्या, बँक बॅलन्स पण चांगला ठेवलाय, सगळं काही नीट सुरक्षित आहे. पण हे भौतिक जग खरं तर सुरक्षित ठिकाण नाही आहे, आणि याची जाणीव करून देण्यासाठी मायादेवी आणखीन विघ्न, संसार दावा, अग्नी लावते. या जगाची तुलना कशाशी केली आहे? दावाग्नीशी. म्हणजे वणवणता अग्नी आहे हा, वणव्याप्रमाणे हे जग आहे, सोयीकडून तिथे पेट घेतलेलं आहे, आणि अशा ठिकाणी आपण आनंदाचा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतोय. पण हा दुःख, दुःख हे दुःख कधी थांबू शकेल? ज्यावेळी आपण प्रामाणिकपणे हे स्वीकार करू मी दुःखी स्थितीत आहे आणि मला यातून सुटायचं आहे, मला यातून मुक्त व्हायचं आहे, आणि ही आर्त पुकार जी आपली आहे ती भगवंतांच्या कृपेला आकर्षित करते. आणि भगवंतांची कृपा कशी प्राप्त होते? त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधींद्वारे. आणि इथं प्रतिनिधी कोण आहे? ललिता सखी. असं म्हणतात जे श्री गुरु आहेत ते श्रीमती राधाराणींचे प्रतिनिधी आहेत, आणि ललिता सखी हे पण गुरुतत्वाचं इथं प्रतिनिधित्व करते. आणि आपण प्रत्यक्ष राधाकृष्णांच्या लीला समजू शकत नाही, ते आपल्याला गुरूंच्या द्वारेच, अधिकृत गुरूंच्या द्वारेच समजून घेतल्या पाहिजेत. आणि ललिता सखी जी आहे ती आपल्याला राधाकृष्णांकडे नेते, पण वाटे ती आपल्याला प्रशिक्षण देते. आपल्या कोल्ह्याच्या प्रवृत्ती आहेत, आपण कोल्हापूरचे आहोत, पण तो कोल्हा आणि त्या कोल्ह्याचा काय संबंध आहे माहित नाही, पण त्या कोल्ह्याच्या प्रवृत्ती आहेत. कोल्हापूर असो, कुठलाही पूर असो, या बद्ध जीव भौतिक जगात त्या वृत्ती आपल्याकडे आहेत. विशेष करून कोल्ह्याचा एक गुण काय आहे? अवगुण, गुण नाहीच आहे त्याच्याकडे, धूर्तपणा. धूर्तपणा म्हणजे जे आपण नाही आहोत ते दाखवायचा प्रयत्न. जसं एक छोटीशी गोष्ट परमपूज्य सोहोत्र स्वामींनी सांगितलेली, की एकदा एका जंगलामध्ये एक वाटसरू शिकारी चाललेला, आणि तो एका राजाच्या खाजगी बागेतनं चाललेला, आणि तो शिकारी शिकार करत होता त्या राजाच्या खाजगी बागेमध्ये, आणि त्यानं काय केलं, एका कोल्ह्याची शिकार केली, आणि तेवढ्यात त्याला टापांचा आवाज आला, आणि त्याला लक्षात आलं हा राजा इथे आलाय. आणि जर का राजाला कळलं मी त्याच्या वैयक्तिक बागेमधला, बाग म्हणजे एक जंगल, त्या जंगलामधील एखाद्या प्राण्याची शिकार केली, तर राजा मला काही जीवे मी सोडणार नाही, तुम्हाला मारून टाकेन. म्हणून त्यानं काय केलं, त्याचा मोठा अंगरखा होता, त्या अंगरख्याच्या आत त्यानं त्या कोल्ह्याला टाकलं आणि सगळे बटणं बंद करून घेतली, आणि तो राजाशी गप्पा मारायला लागला. वा, तुमचं किती हे उपवन चांगलं आहे, किती छान आहे वगैरे वगैरे, मला खूप आवडलं म्हणून मी बघायला आलो वगैरे. आणि राजा पण स्तुतीप्रिय होता, त्याला आवडलं की हा इतक्या चांगल्या प्रकारे माझी स्तुती करतोय, म्हणून तो गप्पा आणखीनच मारायला लागला. आणि बराच वेळ चर्चा व्हायला लागली, आणि हा वाटसरू, हा शिकारी होता, तो बोलायचा एकदम थांबला, आणि त्याच्या अंगरख्यामधून रक्त व्हायला लागलं. राजाला कळलं एकदम याला काय झालं, आणि तेवढ्यात त्या अंगरख्यामधून एक कोल्हा बाहेर आला, आणि मग त्याला आश्चर्य वाटलं, आणि त्या राजानं तो अंगरखा काढला तर त्याचे दोन तुकडे झाले होते. तर श्रोत्र महाराज त्यामध्ये सुंदर सांगत होते की बऱ्याचदा आपण आपल्या अनर्थांना दाबून ठेवतो आणि दाखवतो मी किती चांगला आहे, मी सगळ्यांच्या मध्ये चांगला आहे, किंवा जे आपले गुण अवगुण आहेत त्यांना आपण तथाकथित गुणांनी झाकून ठेवतो. तर दुर्दैवानं ह्या भौतिक जगामध्ये ही प्रवृत्ती आहे. म्हणून गौरगोविंद स्वामी एकदा सांगत होते की चैतन्य महाप्रभू पतित पावन आहेत पण ते कपट पावन नाहीयेत. जर कपटीपणा जर असेल, धूर्तपणा, विशेष करून वैष्णवांमध्ये, वैष्णवांच्या व्यवहारांमध्ये, तर ते कधीही ते सहन करू शकत नाही. पाषंडी वृत्ती ते कधीही सहन करू शकत नाहीत. म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी आपण भक्तीचं आचरण करतो तर श्रीमती राधाराणी आपल्याला कृपा प्रदान करते आणि आपल्याला शाश्वत भगवंतांच्या लीलेमध्ये सहभागी करून घेते. तर हाच राधाराणीचा करुणाभाव चैतन्य महाप्रभू घेऊन येतात आणि ते सर्व बद्ध जीवांना या जगातून कसं मुक्त व्हायचं हा मार्ग शिकवतात. तर म्हणून आजच्या या पवित्र दिवशी, कारण आज राधाष्टमीची पूर्वसंध्या आहे, उद्या फार अत्यंत पवित्र तिथी आहे, तर आपण जे चैतन्य महाप्रभू आहेत विशेष करून त्यांना प्रार्थना करूया. आणि चैतन्य महाप्रभूंची कृपा आपल्याला कोणाच्या कृपेनं प्राप्त होती झाली, ते म्हणजे त्यांचेच विशुद्ध प्रतिनिधी श्रील प्रभुपाद, ज्यांनी चैतन्य महाप्रभूंचाच भाव जाणून पृथ्वी ते आचे जत नगरादि ग्राम. चैतन्य महाप्रभूंची जी भविष्यवाणी आहे की प्रत्येक नगर ग्रामामध्ये सर्व जीवांना ही कृष्ण भक्ती मिळाली पाहिजे, ती भविष्यवाणी प्रभुपादांनी खरी करून दाखवली. आणि चैतन्य महाप्रभूंचा उदार भाव आणि कोणताही भेदभाव न करता भक्ती प्रदान करण्याचा भाव स्वतः श्रील प्रभुपादांनी स्वीकारला. नाहीतर आपल्याला चैतन्य महाप्रभू कोण आहेत तेच कळलं नसतं. श्रीमती राधाराणी तर दूरचीच गोष्ट, पण जास्तीत जास्त भारतामध्ये चैतन्य महाप्रभू एक संत या नावानंच ओळखतात, पण साक्षात ते राधाकृष्ण कसे आहेत ते त्यांच्या कृपेनं कळलं. म्हणून आजच्या या दिवशी आपण ही प्रार्थना करू शकतो की चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं, प्रभुपादांच्या कृपेनं जे सर्वोच्च प्रेम राधाराणीनं दिलेलं आहे ते निदान आपण त्याचं जतन करावं, आणखीन त्या तीव्रतेनं ते स्वीकार करावं. जसं त्या कोल्ह्यानं अत्यंत व्याकुळ रीतीनं कुठलीही योग्यता नाही हे त्यांना जाणलं आणि त्याला ती कृपा प्राप्त झाली, तरी आपण तसाच भाव हृदयात धरला की माझी खरंच काही योग्यता नाही आहे, करुणाम करुमयी करुणा भरीते, की श्रीमती राधाराणी तुम्ही सर्वात कृपाळू आहात, तुम्ही करुणामूर्ती आहात, तर कृपया मला तुमच्या कृपेची अधिक गरज आहे कारण मी सर्वात पतित आहे. हा वैष्णव गौडीय भाव आहे. तर या भावनेमध्ये जर आपण श्री गुरूंच्या आज्ञांचं पालन केलं तर चैतन्य महाप्रभू प्रसन्न होतील, आपले गुरु प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेनं आपल्याला श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांची कृपा निश्चित प्राप्त होईल. हरे कृष्णा. श्रीमती राधाराणी की, श्री राधाष्टमी महामहोत्सव की, हरे कृष्णा.
हरे रामो
यमा कृष्णा.